వక్రతుండ మహాకాయ సూర్యకోటి సమప్రభ నిర్విఘ్నం
श्री गणेशाय नमः। आज या परम मंगल दिवशी आपण श्री गणपतीच्या पार्थिव मूर्तीचं पूजन करणार आहोत। पौराणिक मंत्राप्रमाणे आपली पूजा होणार आहे। सूचीप्रमाणे सगळं पूजा साहित्य तयार आहे ना?
हो
ठीक आहे। तर मग प्रारंभी आपल्या स्वतःच्या कपाळाला पिंजर लावून घ्या। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हां, आता हातात पाण्याने भरलेलं भांड आणि पळी घ्या। अंगावर एखादं वस्त्र म्हणजे शाल घ्या आणि आपल्या घरातल्या देवांपुढे जाऊन त्या देवांपुढे एक विडा ठेवा, त्याच्यावर काही दक्षिणा ठेवा आणि त्याच्यावर पाणी सोडा। त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून मग इथे श्री गणपती मूर्तीच्या समोर पाटावर येऊन बसा। आलात? नमस्कार। ठीक आहे। आता एक लक्षात ठेवायचं, पूजेला बसताना नेहमी पूर्वेकडे का पश्चिमकडे तोंड करून बसायचं, पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे, पण दक्षिणेकडे मात्र तोंड करून पूजेला बसायचं नाही। ठीक आहे। आणखी एक गोष्ट, जर पूजेच्या वेळी पती बरोबर पत्नी बसणार असेल तर पत्नीनं पतीच्या उजव्या बाजूला बसायचं असत। आता आपण पूजेचा प्रारंभ करूया। ठीक आहे। तर पहिल्यांदा दोन आचमनं करायची असतात, काय करा, हा या डाव्या हातात पळी आहे ना, त्याने उजव्या हातात पाणी घ्या, ते प्या। ओम केशवाय नमः। पुन्हा दुसऱ्यांदा ओम नारायणाय नमः। तिसऱ्यांदा ओम माधवाय नमः। आता हात धुवून टाका खाली। ओम गोविंदाय नमः। पुन्हा ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। आता हात धुवून टाका। ओम गोविंदाय नमः। आता हात पुसा, हात जोडा, मी उरलेले नाव म्हणतोय। ओम विष्णवे नमः। ओम मधुसूदनाय नमः। ओम त्रिविक्रमाय नमः। ओम वामनाय नमः। ओम श्रीधराय नमः। ओम ऋषिकेशाय नमः। ओम पद्मनाभाय नमः। ओम दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः। ओम वासुदेवाय नमः। ओम प्रद्युम्नाय नमः। ओम अनिरुद्धाय नमः। ओम पुरुषोत्तमाय नमः। ओम अधोक्षजाय नमः। ओम नारसिंहाय नमः। ओम अच्युताय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम उपेंद्राय नमः। ओम हरये नमः। ओम श्रीकृष्णाय नमः। आता प्राणायाम करायचा आहे। आपलं नाक असं धरायचं आणि श्वासात येऊन तिथं सोडायचा। मी मंत्र म्हणतो। प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियग ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपाम सत्यम तत्स विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात। ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम। आता आपला उजव्या हातानं पहिल्यांदा उजव्या कानाला हातला, आता डाव्या कानाला त्याच कान। ठीक आहे। आता याच्या पुढे आपण हात जोडा, पिंजर लावलेल्या अक्षता हातात घ्या। देवांना नमस्कार करायचा आहे तर ते हातात घेऊन नमस्कार करा। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः। कुलदेवताभ्यो नमः। आपली कुलदेवता कोण असेल त्याचं स्मरण करायचं। ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। वास्तुदेवताभ्यो नमः। माता पितृभ्यां नमः। श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः। उमामहेश्वराभ्यां नमः। शशिपुरन्दराभ्यां नमः। कालकामपरशुरामेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो गोब्राह्मणेभ्यो नमो नमः। आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमो नमः। निर्विघ्नमस्तु। आता याच्यानंतर तुम्ही हात जोडा, मी मंत्र म्हणतो, देवाला प्रार्थना करायची। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीनाशयति विघ्नानां सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गज कर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः द्वादश एतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरम् देवम् शशिवर्णम् चतुर्भुजम् प्रसन्नवदनम् ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाम् अमङ्गलम् येषाम् हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनम् हरिः तदेव लग्नम् सुदिनम् तदेव ताराबलम् चन्द्रबलम् तदेव विद्याबलम् दैवबलम् तदेव लक्ष्मीपते ते इन्द्रियुगम् स्मरामि लाभस्तेषाम् जयस्तेषाम् कुतस्तेषाम् पराजयः येषाम् इन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः विनायकम् गुरुम् भानुम् ब्रह्म विष्णुमेश्वरान् सरस्वतीम् प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थम् पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः सर्वेष्वार्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिशन्तु नः सिद्धिम् ब्रह्मेशान् जनार्दनाः अतः आपल्याला संकल्प करायचा आहे ही जी आपण पूजा करतो त्याचा संकल्प आहे त्या संकल्पाच्या वेळी त्या त्या दिवसाचे जे नक्षत्र तिथी वार वगैरे पंचांगात पाहून म्हणायचे असतात परंतु ते जर जमले नाही तर मी जो आता पुढे मंत्र म्हणणार आहे त्याने कार्यसिद्धी होणार आहे आपण हात जोडा मी संकल्प मंत्र म्हणतो श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणा द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके अमुकनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षर्तौ भाद्रपदे मासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे अमुकस्थिते वर्तमाने चन्द्रे अमुकस्थिते श्रीसूर्ये अमुकस्थिते श्रीदेवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु अत इथे हा श्लोक मी म्हणतो तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् शुभनाम योगे शुभकरणे एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ म्हणा मम आत्मनः
मम आत्मनः
श्रुतिस्मृती
पुराणोक्त
फलप्राप्त्यर्थम्
श्री
परमेश्वर
प्रीत्यर्थम्
अस्माकम्
सकल
कुटुंबानां
सपरिवाराणां
द्विपद
चतुष्पद सहितानां
क्षेम
स्थैर्य
आयुरारोग्य
ऐश्वर्य
अभिवृद्ध्यर्थम्
समस्त
मंगल
अवाप्त्यर्थम्
समस्त
अभ्युदयार्थञ्च
अभीष्टकामना
सिद्ध्यर्थम्
प्रतिवार्षिक
विहितम्
पार्थिव
सिद्धिविनायक
देवता
प्रीत्यर्थम्
यथा ज्ञानेन
यथा मिलित
उपचारद्रव्यैः
पौराणिकमन्त्रैः
ध्यानावाहनादि
षोडशोपचार
पूजनम्
अहम्
करिष्ये
तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम् महागणपतिस्मरणम् शरीरशुद्ध्यर्थम् ध्यानम् करिष्ये कलशशङ्ख घण्टा पूजनम् च करिष्ये
आता गणपतीची पूजा करायची या इथे अक्षता आहे त्याच्यावर हा गणपती म्हणजे सुपारी ठेवलेली आहे त्याला आपण गंध अक्षता फुलवा आणि त्याचं स्मरण करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम् कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा आता त्याला नैवेद्य दाखवा गुळखोबऱ्याचा ठीक आहे आता ह्या गणपतीचं आपण पूजन केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आता आपल्या सभोवार काही अक्षता टाकायचे म्हणजे ही जी काही आपल्याला राक्षस किंवा विघ्न उत्पन्न करणारी पिशाच वगैरे असतील त्यांचा आपल्याला त्रास होऊ नये त्या आपल्या सभोवार अक्षता टाका अपक्रामंत भूतानी पिशाचा सर्वतो ऋषम सर्वेषाम अविरोधेन पूजा कर्म समारभे ठीक आहे आता हा जो तांब्या पूजेला घेतलेला तो इथे घ्या त्या तांब्याला गंध अक्षता आणि फूल लावा या तांब्यामध्ये सर्व तीर्थ आलेली आहेत आणि त्या तीर्थांच्या उदकाने आपण गणपतीची पूजा करणार आहोत अशी उदात्त कल्पना आहे मी मंत्र म्हणतो तुम्ही तांब्याला गंध अक्षता फूल लावा
कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रस्तमाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाश्रुताः कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा। याच्यानंतर म्हणायचं म्हणा गंगेच
गंगेच
यमुनेच गोदावरी
गोदावरी
सरस्वती
सरस्वती
नर्मदे
नर्मदे
सिंधुकावेरी जलेस्मिन्
जलेस्मिन्
सन्निधिं कुरु
सन्निधिं कुरु
कलशाय नमः
कलशाय नमः।
नमस्कार करा त्या कलशाला आणि पुन्हा एकदा अक्षताला सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि लावलंच आहे ना। आता हा जो इथे शंख ठेवलाय त्याची आता आपल्याला पूजा करायची आहे, तो शंख तामनात घ्या, धुवा धुवा पुसा चांगला आणि ठेवा परत। आता त्याला नुसतं गंध आणि फुलं वा, त्याला अक्षता व्हायचा नाही अशी रूढी आहे। तसंच बायकांनी शंखाची पूजा करायची नाही हे लक्षात ठेवायचं। मी मंत्र म्हणतो, शंखादौ चंद्रदैवत्यम कुक्षौ वरुण देवता पृष्ठे प्रजापतिश्चैव ग्रे गंगा सरस्वती त्रैलोके यानि तीर्थानि वासुदेवस्य चाद्यया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजये त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विद्रुतकरे नमितः सर्वदेवैश्च पाञ्चजन्यनमोऽस्तुते पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंखः प्रचोदयात्। शंखाय नमः सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि। आता ही जी घंटा आहे ती घंटा सुद्धा अशी तामनात घ्या, धुवा पुसा आणि त्याला घंटेला मात्र गंध अक्षता आणि फुल लाव। एकदा घंटा वाजव, काय वाजवायची माहितीये, आगमार्थम तु देवानाम ठेवा, आगमार्थम तु देवानाम गमनार्थम तु रक्षसाम कुर्वे घंटारवं तत्र देवता वान लक्षणं घंटाये नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि घंटा अनादं कुर्यात्। पुन्हा एकदा घंटा वाजवा ठेवा। आता इथे हा जो दिवा आहे त्या दिव्याची सुद्धा पूजा करायची, त्याला गंधाक्षता फुल वहा सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतरच्युति पूजा द्रव्याणि संप्रोक्ष आत्मानं च प्रोक्षेत। हे फुल घ्या, त्या पळीत पाणी घ्या आणि ते आपल्यावर शिंपडा आणि सगळ्या पूजा साहित्यावर असं प्रोक्षण करा, म्हणजे हे सगळं साहित्य आणि आपण स्वतः पवित्र झालो अशी कल्पना आहे। आता हा जो आपण काल्याचा गणपती आणलेला आहे त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करायची आहे, तो सजीव होणार आहे अशी कल्पना आहे, ते मंत्र मी सांगणार आहे। आता काय करा, आपण हा जो इथे गणपती मूर्ती आहे त्या देवाच्या हृदयाला आपला उजवा हात लावून ठेवा। मी मंत्र म्हणतो, अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वरा ऋषः ऋग्यजुस्सामा सर्वाणि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता आम बीजं ह्रीं शक्ति क्रौं कीलकम् अस्यां मृण्मय मूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः ओम आम ह्रीं क्रौं आम यम रं लं वं शं षं हं लं क्षं अह क्रौं ह्रीं आम हं सः सोऽहम् अस्या मूर्तौ प्राणा इह प्राणाः ओम आम ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं सं हं लं क्षं आ क्रौं ह्रीं आं हंसस्सोऽहम् अस्या मूर्तौ जीव इह स्थितः ओम आं ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं सं हं लं क्षं आ क्रौं ह्रीं आं हंसस्सोऽहम् अस्या मूर्तौ सर्वेन्द्रियाणि वाङ् मनः त्वक् चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण वाग् पाणी पाद पायुपस्थानी इह आगत्य सुखम चिरम तिष्ठन्तु स्वाहा। आता ह्या मूर्तीमध्ये सगळे जे काही अवयव त्याचे आलेले आहेत त्या त्याला गर्भाधानादी पंचदश संस्कार सिद्ध्यर्थम पंचदश प्रणवा वृत्तीही करिष्ये, म्हणजे गर्भाधानापासून जे सगळे संस्कार होतात ते होण्याकरता आपण 15 ओंकार म्हणायचे आहे। म्हणा माझ्या बरोबर, ओम
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 ओम। अशा प्रकारे या आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे। आता आपण एक दुर्वा घ्या आणि दुर्वेने त्या गणपतीच्या डोळ्यांना तूप लावा। सिद्धिविनायकाय नमः, तूप लावलं डोळ्याला। आता गंध अक्षता फूल हळद कुंकू असं ह्या देवाला पहा। ओम श्री सिद्धिविनायकाय नमः, गंधाक्षत पुष्पम हरिद्रा कुंकुमम च समर्पयामि। व्हायलं, फुलं पहा, कुसुमानी च समर्पयामी। आता धूप म्हणजे उद्बत्ती आहे ना, ती देवाला ओवाळा। तसंच निरांजन असलं तर निरांजन ओवाळा, नाही तर तिथेच राहू दे, नुसतं दाखवा। ओम श्री सिद्धिविनायकाय नमः, धूपम दीपम च समर्पयामी। आता नैवेद्य दाखवायचं आहे, पुन्हा मंडळ करा, ते गुळखोबरं ती त्याच्यावर ठेवा आणि नैवेद्य दाखवा। आता याच्यावर काही दक्षिणा ठेवा, सुवर्ण पुष्प निष्क्रियार्थे दक्षिणा मंत्रपुष्पांच समर्पयामी। ज्ञान तेजो मये नेत्रे जगन मंगलकारके, उन्मीलिते उन्मीलिते मया भक्त्या मांगल्यम परिवर्धता। देवापुढे दक्षिणा हे ठेवा, विडा ठेवा,
ठेवला
हा ठेवला, त्याच्यावर काही दक्षिणा ठेवा आणि पाणी सोडा। आता याच्यानंतर मी मंत्र म्हणतो, तुम्ही हात जोडा, मी मंत्र म्हणणार आहे ते ऐकायचे। एकदंतम शूरुपकर्णम गजवक्त्रम चतुर्भुजम पाशांकुशधरम देवम ध्यायेत सिद्धिविनायकम। श्री सिद्धिविनायकाय नमः, ध्यायामि आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थम गणनायक। श्री सिद्धिविनायकाय नमः, आवाहनार्थे अक्षतान समर्पयामि। अक्षता घाला, आवाहना करता अक्षता घाला, घातल्या
घातल्या।
आता देवाला आसन द्यायचं आहे, आवाहन केलं, मी मंत्र म्हणतो, तुम्ही अक्षरा घाला पुन्हा। नानारत्न समायुक्तम कार्तस्वर विभूषणम आसनम देवदेवेश प्रीत्यर्थम प्रतिगृह्यताम। श्री सिद्धिविनायकाय नमः, आसनार्थे अक्षरान समर्पयामी। आता एक पळीत पाणी घ्या थोडं, त्याच्यात थोडं गंधाक्षता वगैरे घाला आणि ते त्याला अर्पण करा। पाद्यम ग्रहाण देवेश सर्वक्षेम समर्थ भो भक्त्या समर्पितम तुभ्यम लोकनाथ नमोस्तुते। श्री सिद्धिविनायकाय नमः, पाद्यम समर्पयामी। नुसतं फुलानं पाणी शिंपडा, पहिले शिंपडलं आता याच्यानंतर देवाला गंध अक्षता फुलं मिश्रित असं अर्घ्य त्याच्यावर अर्पण करा, प्रोक्षण करा। नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्यम न प्रतिगृह्यताम। श्री सिद्धिविनायकाय नमः, अर्घ्यम समर्पयामी। झालं, आता देवापुढे देवावर दुर्वेने पाणी शिंपडा। कर्पूरवासितम वारी मंदाकिन्या समारुतम आचम्यताम जगन्नाथ मया दत्तम हि भक्तिता। श्री सिद्धिविनायकाय नमः, आचमनीयम समर्पयामि। वाहिलं पाणी
हो।
आता या सिद्धी मंत्रानं मी जो म्हणणार आहे, देवावर फुलानं पुन्हा एकदा पाणी शिंपडा। गंगादि सर्व तीर्थेभ्यो मया प्रार्थनया आहुतम तोयमेतत् सुखस्पर्शम स्नानार्थम प्रतिगृह्यताम। श्री सिद्धिविनायकाय नमः, स्नानम समर्पयामि। आता पंचामृताचं स्नान घालायचंय। पहिल्यांदा हे पहा, तिथे कचोळ्यात पाच वस्तू आहेत ना, त्यातलं पहिल्यांदा दूध व्हायचं आहे देवाला। काय करायचं, पहिल्यांदा दूध असं दुर्वा घ्या, ते दुधात बुडवा आणि देवावर प्रोक्षण करा। त्याच्यानंतर साधं पाणी प्रोक्षण करा आणि मग अक्षता व्हा। असं पाच वेळा करायचं आहे, मी दरवेळेचे तुम्हाला सांगतो। पहिल्यांदा काय व्हायचा, दूध
दूध
दूध व्हा। हा मी मंत्र म्हणतो, तुम्ही दूध व्हा। कामधेनो समुद्भूतम देवर्षि पितृसन तृप्तिदम पयो ददामि देवेश स्नानार्थम प्रतिगृह्यताम। श्री सिद्धिविनायकाय नमः, पयस्नानं समर्पयामि। तदनन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि। सकल पूजार्थे अक्षतान समर्पयामि। आता याच्यानंतर दही आपल्या देवाला व्हायचंय, तुम्ही दही असंच दुर्वेनं घ्या, व्हा पुन्हा शुद्ध पाणी व्हा आणखी मग अक्षता व्हा। मी मंत्र म्हणतो, चंद्रमंडल संकाशम सर्वदेव प्रियम दधी नानार्थम ते प्रयच्छामि गृहाण गणनायक। श्री सिद्धिविनायकाय नमः, दधी स्नानम समर्पयामि। शुद्धोदक स्नानम समर्पयामि। सकल पूजार्थे अक्षतान समर्पयामि। आता याच्यानंतर व्हायचं आहे तूप, तिथे पहा त्या तूप आहे ना, ते तूप थोडं दुर्वेनं लावा आणि मगाच्या सारखं शुद्ध पाणी आणि मग अक्षता वहा। आज्यम सुराणाम आहार आज्यम यज्ञे प्रतिष्ठितम आज्यम पवित्रम परमं स्नानार्थम प्रतिगृह्यताम। श्री सिद्धिविनायकाय नमः, घृतस्नानं समर्पयामि। शुद्धोदक स्नानं समर्पयामि। सकल पूजार्थे अक्षतान समर्पयामि। आता याच्यानंतर जो मी मंत्र म्हणतोय, त्या मध आहे तो मधा मध देवाला दुर्वेने लाव। मधाचा मी मंत्र म्हणतो आणि तुम्ही त्याप्रमाणे क्रिया करा। सर्वौषधी समुत्पन्नम पीयूष मधुरम मधु स्नानार्थम ते प्रयच्छामि गृहाण गिरिजासुत। श्री सिद्धिविनायकाय नमः, मधुस्नानं समर्पयामि। तदनन्तरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि। सकल पूजार्थे अक्षतान समर्पयामि। आता साखर व्हायची देवाला, ती साखर घाला
आणि मग साधं पाणी आणि पुन्हा अक्षदमा. इक्षुदंड समुद्भूत दिव्य शर्करया अहम स्नापयामी महाभक्त्या प्रीतो भव शिवात्मज श्री सिद्धिविनायकाय नमः. शर्करा स्नानं समर्पयामी, शुद्धोदक स्नानं समर्पयामी, सकल पूजार्थे अक्षदान समर्पयामी. झालं. आता देवाला गंधमिश्रित पाणी त्या देवावर शिंपडलं आणि नंतर पुन्हा शुद्ध असं पाणी शिंपडलं. कर्पूरैला समायुक्तं सुगंध द्रव्य संयुतं गंधोदकं कणाध्यक्ष स्नानार्थं प्रतिगृह्यतां. गंधोदक स्नानं समर्पयामि, तदनन्तरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि. श्री सिद्धिविनायकाय नमः. गंधाक्षत पुष्पं समर्पयामि श्री सिद्धिविनायकाय नमः. आता हळद कुंकू देवाला वाहा, तसंच धूप आणि दीप ओवाळ. मी मंत्र म्हणतो. हरिद्राम कुंकुमं सौभाग्य द्रव्यम समर्पयामि, धूप दीपौ समर्पयामि श्री सिद्धिविनायकाय नमः. नैवेद्यार्थे शेष पंचामृत नैवेद्यम समर्पयामि. ते उरलेलं पंचामृत आहे ना, ते इथे घ्या, ठेवा देवापुढे, चौकोनी मंडळ करा, त्याच्यावर ते ठेवा, ठेवलं. आता पाणी फिरवा त्यासमोर. मी मंत्र म्हणतो. ओम प्राणाय नमः, ओम अपानाय नमः, ओम व्यानाय नमः, ओम उदानाय नमः, ओम समानाय, ओम ब्रह्मणे नमः. झालं. पुन्हा एकदा पाणी फिरवा. ओम प्राणाय नमः, ओम प्राणाय नमः, अपानाय नमः, ओम व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. झालं. आता देवाला नमस्कार करा. तीनदा पाणी सोडायचं. उत्तरापोषणम हस्त प्रक्षालनम मुख प्रक्षालनम च समर्पयामि, करोद्वर्तनार्थे चंदन. चंदन लावा देवाला, म्हणजे गंध लावा. करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामि असं लावलं. हा, आता एक विडा ठेवा आणि त्याच्यावर पाणी, त्या विड्यावर पाणी सोडा. तिथे श्री सिद्धिविनायकाय नमः. मुखवासार्थे पूगी फलतांबूलम सुवर्ण निष्क्रय दक्षिणा समर्पयामि. काही दक्षिणा ठेवा. आपल्याला काय सोनं ठेवणं परवडणार नाही, तर नुसतेच काय 10 पैसे असले तरी चालतील, पण त्याला एक प्रतीक म्हणून ते ठेवायचं. हा, सुवर्ण दक्षिणा निष्क्रय दक्षिणा समर्पयामि. आता देवापुढे विडा ठेवलेला आहे. सिद्धिविनायकाय नमः. मंत्रपुष्प फुलं पहा, मंत्रपुष्प समर्पयामि. अशा प्रकारे आपली ही पहिली पूजा झालेली आहे. आता ह्यातलं एक फुल घ्या देवावरचं, हुंगा, आणि उत्तर दिशेकडे टाक. उत्तर दिशेकडे टाकायचं. टाकलं. हा, अनेन पूर्वाराधनेन पूर्वाराधनेन तेन श्री सिद्धिविनायक प्रियताम उत्तरे निर्माल्यम विसृज अभिषेकम कुर्यात. आता श्री गणपतीवर महाभिषेक करायचा आहे. त्यासाठी श्री गणपती अथर्वशीर्षाचं एक संपूर्ण आवर्तन म्हटलं जाणार आहे. ते म्हणून होईपर्यंत आपण एक दुर्वा घ्या आणि त्या दुर्वेच्या टोकानं श्री गणपती मूर्तीवर पाणी प्रोक्षण करीत राहायचं आहे.
ॐ भद्रं कर्णे वैष्णुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभेत्राः शिरैरङ्गये सुष्ठुभानुसत्तनोर्व्योषेमदेवहि संयदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा, स्वस्ति न पूर्णा विश्ववेदाः, स्वस्ति न स्वार्णो अयर्षनेन, स्वस्ति नो ब्रह्मचर्यदधातु. ॐ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं दत्त्वमसि, त्वमेव केवलं गर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं, ऋतं वच्मि, सत्यं वच्मि, अवत्वं माम् अववक्तारम्, अवश्रोतारम्, अवदातारम्, अवधातारम् अवानुचारमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो माम् पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्वञ्जनमयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निरो नभः त्वं चत्वारि वाग्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं ಸ್ವಂ ಬ್ರಹ್ಮಾ ತ್ವಂ ವಿಷ್ಣು ಸ್ವಂ ರುದ್ರ ಸ್ವಂ ಇಂದ್ರ ಸ್ವಂ ಅಗ್ನಿಃ ಸ್ವಂ ವಾಯುಃ ಸ್ವಂ ಸೂರ್ಯ ಸ್ವಂ ಚಂದ್ರಮಾ ಸ್ವಂ ಬ್ರಹ್ಮ ಭೂರ್ಭುವಃ ಸ್ವರೋಂ ಗಣಾದಿಂ ಪೂರ್ವಮುಚ್ಚಾರ್ಯ ವರ್ಣಾದೀನ್ ತದನಂತರಂ ಅನುಸ್ವಾರಃ ಪರತರಃ ಅರ್ಧೇಂದ್ರಜಿತಂ ತಾರೇಣ ರುದ್ಧಂ ಏತತ್ತವ ಮನುಸ್ವರೂಪಂ ಗಕಾರ ಪೂರ್ವರೂಪಂ ಅಕಾರೋ ಮಧ್ಯಮರೂಪಂ ಅನುಸ್ವಾರಶಾಂತಿರೂಪಂ ಬಿಂದುರುತ್ತರರೂಪಂ ನಾದಸಂಧಾನಂ ಸಂಹಿತಾ ಸಂಧಿಃ ಸೈಷಾ ಗಣೇಶ ವಿದ್ಯಾ ಘನಕರ್ಷಿಃ ನಿಚ್ಛ್ರುತಗಾಯತ್ರೀ ಛಂದಃ ಗಣಪತಿರ್ದೇವತಾ ಓಂ ಗಂ ಗಣಪತಯೇ ನಮಃ ಏಕದಂತಾಯ ವಿಧಮಹೆ ವಕ್ರದಂಡಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋದಂತೀ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಏಕದಂತಂ ಚತುರಹಸ್ತಂ ಪಾಶಮಂಕುಶಧಾರಿಣಂ ರದಂಜವರ್ಣಂ ಹಸ್ತೈರ್ಬಿಭ್ರಾಣಂ ಮೂಷಕಧ್ವಜಂ ರಕ್ತಂ ಲಂಬೋದರಂ ಶೂರ್ಪಕರ್ಣಕಂ ರಕ್ತಪಾಶಸಂ ರಕ್ತಗಂಧಾನುಲಿಪ್ತಾಂಗಂ ರಕ್ತಪುಷ್ಪೈಃ ಸುಪೂರಿತಂ ಭಕ್ತಾನುಕಂಪಿತಂ ದೇವಂ ಜಗತ್ಕಾರಣಮಚ್ಯುತಂ ಆವಿರ್ಭೂತಂ ಚ ದೃಷ್ಟಾದೌ ಪ್ರಹೃದಯ ಪುರುಷಾತ್ಮರಂ ಏವಂ ಜಾಯತಿ ಯೋ ನಿತ್ಯಂ ಸ ಯೋಗೀ ಯೋಗಿನಾಂ ವರಃ ನಮೋ ವ್ರಾತಪತಯೇ ನಮೋ ಗಣಪತಯೇ ನಮಃ ಪ್ರಮಥಪತಯೇ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಲಂಬೋದರೈಕದಂದಾಯ ವಿಘ್ನನಾಶಿನೇ ಶಿವಸುತಾಯ ವರದಮೂರ್ತಯೇ ನಮಃ ಏತದಥರ್ವಶೀರ್ಷಂಯೋಧೀತೆ ಸಬ್ರಹ್ಮ ಭೂಯಾಯ ಕಲ್ಪತೆ ಸಸರ್ವದಸ್ಯೈರ್ನಿಬಾಧ್ಯತೆ ಸಸರ್ವದಸುಖಮೇಧತೆ ಸರ್ವಂಚ ಮಹಾಪಾಪಾತ್ ಪ್ರಮುಚ್ಯತೆ
ಸಹರ್ಮಧಿಯಾನೋ
ಪಾಪಂ ನಾಶಯತಿ ಪ್ರಾತರಧಿಯಾನೋ ರಾತ್ರಿಗತಂ ಪಾಪಂ ನಾಶಯತಿ ಸಾಯಂ ಪ್ರಾತಃ ಪ್ರಯುಂಜಾನೋ ಅಪಾಪೋ ಭವತಿ ಸರ್ವತ್ರಾಧಿಯಾನೋ ಪವಿಘ್ನೋ ಭವತಿ ಧರ್ಮಾರ್ಥ ಕಾಮೋಕ್ಷಂ ಚ ವಿಂದತಿ ಇದಂ ಧರ್ಮಶೀರ್ಷಮಶಿಷ್ಯಾಯ ನ ದೇಯಂ ಯೋ ಯದಿ ಮೋಹಾದ್ದಾಸ್ಯತಿ ಸ ಪಾಪೀಯಾನ್ ಭವತಿ ಸಹಸ್ರಾವರ್ತನಾದ ಯಯ್ಯಂ ಕಾಮಮಧೀತೆ ತಹಂತಮನೇನ ಸಾಧಯೇತ ಅನೇನ ಗಣಪತಿಮಿ ಸಂತತಿ ಸ ವಾಗ್ಮೀ ಭವತಿ ಚತುರ್ಥ್ಯಾಮನಸ್ನಂದಪತಿ ಸವಿದ್ಯಾವಾನ್ ಭವತಿ ಇತ್ಯಥರ್ವಣ ವಾಕ್ಯಂ ಬ್ರಹ್ಮಾದ್ಯಾಚರಣಂ ವಿಧಿಯಾತ್ ನ ಬಿಭೇತಿ ಕದಾಚನೇತಿ ಯೋ ದೂರ್ವಾಂಗುರೈರೇತಿ ಸ ವೈ ಶ್ರವಣೋಪಮೋ ಭವತಿ ಯೋ ಲಾಜೈರೇತಿ ಸ ಯಶೋವಾನ್ ಭವತಿ ಸ ಮೇಧಾವಾನ್ ಭವತಿ ಯೋ ಮೋದಕ ಸಹಸ್ರೇಣೇರತಿ ಸ ವಾಂಛಿತ ಫಲಮವಾಪ್ನೋತಿ ಯಸ್ಸಾಧ್ಯ ಸಮಯಭಿರ್ಯಜತಿ ಸ ಸರ್ವಂ ಲಭತೆ ಸದನಂ ಲಭತೆ ಅಷ್ಟೌ ಬ್ರಾಹ್ಮಣಾನ್ ಸಮ್ಯಗ್ರಾಹಯಿತ್ವಾ ಸೂರ್ಯವರ್ಜಸ್ವೀ ಭವತಿ ಸೂರ್ಯಗ್ರಹೇ ಮಹಾನದ್ಯಾಂ ಪ್ರತಿಮಾ ಸನ್ನಿಧೌ ವಾ ಜಪ್ತ್ವಾ ಸಿದ್ಧಮಂತ್ರೋ ಭವತಿ ಮಹಾವಿಘ್ನಾತ್ ಪ್ರಮುಚ್ಯತೆ ಮಹಾದೋಷಾತ್ ಪ್ರಮುಚ್ಯತೆ ಮಹಾಪಾಪಾತ್ ಪ್ರಮುಚ್ಯತೆ ಸರ್ವವಿದ ಭವತಿ ಸ ಸರ್ವವಿದ ಭವತಿ ಯ ಏವಂ ವೇದ ಇತ್ಯುಪನಿಷದ ಸಹನಾಭವತು ಸಹನೌ ಭುನಕ್ತು ಸಹ ವೀರ್ಯಂಕರವಾವಹೈ ತೇಜಸ್ವಿನಾವಧೀತಮಸ್ತು ಮಾಮಿದ್ವಿಷಾವಹೈ ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ.
ಆತಾ ಆಪಲಾ ಅಮೃತಾಭಿಷೇಕ ಪೂರ್ಣ ಝಾಲಾಯ, ಅಸ ಕರಾ ಪಾಣ್ಯಾತ ದುರ್ವಾ ಬುಡವುನ್ ಘ್ಯಾ ಆಣಿ ಗಣಪತಿವರ ದೊಂದಾ ಪಾಣಿ ಪ್ರೋಕ್ಷಣ ಕರಾ. ಮಹಾಅಭಿಷೇಕ ಸ್ನಾನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ, ನಾನಾಂತೆ ಶುದ್ಧೋದಕಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಶಂಖಾತ್ಲ ಥೋಡ ಪಾಣಿ ಘ್ಯಾ ಆಣಿ ತೇ ಗಣಪತಿವರ ಪ್ರೋಕ್ಷಣ ಕರಾ. ಶಂಖೋದಕ ಸ್ನಾನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಆತಾ ಗಣೇಶಾಲ ದುರ್ವೇನ ಸುವಾಸಿಕ ತೇಲ್ ಕಿವಾ ಅತ್ತರ್ ಲಾವಾ. ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕಾಯ ನಮಃ. ಮಾಂಗಲಿಕ ಸ್ನಾನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಝಾಲ ಆತಾ ಥೋಡ ಪಳಿ ಪಾಣಿ ಘ್ಯಾ, या निरांजनावर ते तापवा आणि ते उष्णोदक म्हणून देवावर प्रोक्षण करा. स्नानांते उष्णोदक स्नानम समर्पयामी. आता हे जी वस्त्र आणली आहेत, कापसाची वस्त्र जानव असं देवाला अर्पण करा. गंध लावा आणि अलंकार म्हणून अक्षता वहा. श्री सिद्धिविनायकाय नमः. कार्पास वस्त्रे यज्ञोपवीतम ಚ ವಿಲೇಪನಾರ್ಥೆ ಚಂದನಂ ತಥೈವ ಅಲಂಕಾರಾರ್ಥೆ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಯಾನಂತರ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಲ ಹಳದ್ ಪಿಂಜರ್ ಶೇಂದೂರ್ ಆಣಿ ಸುವಾಸಿತ್ ಫುಲ ವಾ. ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕಾಯ ನಮಃ. ಹರಿದ್ರಾ ಕುಂಕುಮಂ ಸೌಭಾಗ್ಯ ದ್ರವ್ಯಂ
सिंदूरम नाना परिमल द्रव्यम यथा कालोद्भवानी पुष्पाणी च समर्पयामि।
वाहिली फुलं
हो।
आता यानंतर श्री गणपतीच्या विविध अंगांची पूजा करायची आहे। आपण असं करा, मी मंत्र म्हणत असताना दुर्वा किंवा फुलं गणपतीच्या मूर्तीवर पाहता।
अच्छा।
गणेश्वराय नमः पादौ पूजयामि, विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामि, आकुवाहनाय नमः ऊरू पूजयामि, हेरंबाय नमः कटी पूजयामि, लंबोदराय नमः उदरम पूजयामि, गौरीसुताय नमः स्तनौ पूजयामि, गणनायकाय नमः हृदयं पूजयामि, सूर्यकर्णाय नमः कंठं पूजयामि, स्कंदाग्रजाय नमः स्कंधौ पूजयामि, पाशहस्ताय नमः हस्तौ पूजयामि, गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामि, विघ्नहंत्रे नमः ललाटं पूजयामि, सर्वेश्वराय नमः शिरः पूजयामि, गणाधिपाय नमः सर्वांगं पूजयामि। आता यानंतर ही निनाळी पत्रीची जुडी आहे ना, ठीक आहे, त्याच्यातली जेवढी काही तुम्हाला उपलब्ध असतील ती आपण देवाला अर्पण करा। सर्वसाधारणपणे आपल्याला मालतीचं पान, भृंगराज पान पत्र, श्वेत म्हणजे पांढरी दुर्वा, धत्तूर पत्र, शमी पत्र, बृहती पत्र, अर्क पत्र, विष्णुक्रांता पत्र, देवदारू पत्र, अश्वत्थ पत्र, केतकी पत्र, अगस्त्याचं पान, अशी विविध पत्र 21 प्रकारची पत्री व्हायची आहे। पण तुम्हाला जेवढी असतील ते वा, बाकीचं तुम्ही अक्षता अर्पण करा। पहिल्या पत्री यानंतर देवासमोर उद्बत्ती आणि निरांजन उवाळा। श्री सिद्धिविनायकाय नमः धूपम दीपम च समर्पयामि। आता नैवेद्य दाखवायचा आहे, पुन्हा एकदा दूध वगैरे तिथे ठेवा आणि दुधाचा नैवेद्य दाखवा, किंवा जे काही खारीक बदाम वगैरे आणले असतील तेही ठेवा, प्रसाद ठेवा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। श्री सिद्धिविनायका नमः नैवेद्यम समर्पयामि। दाखवा नैवेद्य असं एकदा पाणी फिरवायचं, प्राणाय स्वाम अपान स्वाम नाणाय स्वाम धन सन स्वन सम ब्रह्मणे स्वाहा, पुन्हा ओम प्राणाय स्वाम अपान स्वाम नाणाय स्वाम धन सन स्वन सम ब्रह्मणे स्वाहा। यानंतर तामनात 3 वेळाला पाणी सोडा। उत्तरापोषणम समर्पयामि, हस्त प्रक्षालनम समर्पयामि, मुख प्रक्षालनम च समर्पयामि। आता गणेशाला फुलानं गंध लावा। करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामि। देवासमोर विडा ठेवा, ठेवला त्याच्या खाली बदाम वगैरे ठेवा आणि महादक्षिणा म्हणून त्यावर काही पैसे ठेवून पाणी सोडा। श्री सिद्धिविनायकाय नमः मुखवासार्थे पूगी फलतांबूलम सुवर्ण निष्क्रय दक्षिणांच समर्पयामि। यानंतर गणेशासमोर एक नारळ हा जो ठेवलेला आहे त्याच्यावर पाणी सोडा। इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सुफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः। श्री सिद्धिविनायकाय नमः नारिकेल फलं समर्पयामि। आता ही पहा, 21 दुर्वांची एक जुडी आहे, ती हातात घ्या आणि दरवेळेला 2 दुर्वा व्हायच्या। मग एक दुर्वा शिल्लक राहील ती मी सांगतो। दरवेळी मी मंत्र म्हणतो, तुम्ही पहा, ओम गणाधिपाय नमः, ओम उमापुत्राय नमः दुर्वायुगम समर्पयामि, अघनाशनाय नमः दुर्वायुगम समर्पयामि, विनायकाय नमः दुर्वायुगम समर्पयामि, ईशपुत्राय नमः दुर्वायुगम समर्पयामि, सर्वसिद्धिप्रदायकाय नमः दुर्वायुगम समर्पयामि, एकदंताय नमः दुर्वायुगम समर्पयामि, इहवक्त्राय नमः दुर्वायुगम समर्पयामि, आकुवाहनाय नमः दुर्वायुगम समर्पयामि, कुमारगुरवे नमः दुर्वायुगम समर्पयामि। आता एक उरले ना दुर्वा, ती पहा। गणाधिप नमस्ते स्तु उमा पुत्रा घनाशन एकदंते भवक्त्रेति तथा मूषक वाहन विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक कुमार गुरवे नित्यं पूजनीया प्रयत्नता दुर्वामिकां समर्पयामि।
यानंतर ऐका, श्री गणेशाला 108 दुर्वा वाहताना श्री गणपतीची 108 नाव गुंफलेलं हे श्री गणेश नामावली स्तोत्र।
सुमुखा श्री एकदंता कपिला गजकर्णका लंबोदरा श्री विकटा विघ्ननाशा गणाधिपा धूम्रकेतु गणाध्यक्षा भालचंद्रा गजानना बारा नावे तुझी घेता विघ्न मुक्ति तया नरा गौरी प्रिया शूर्पकर्णा सुरेशा सिंहवाहना मोरेश्वरा गणश्रेष्ठा रक्तवर्णा दयाघना चिंतामणे मयूरेशा देवा सिद्धि विनायका विघ्नेश्वरा सुखाकारा वरदा श्री विनायका गिरिजात्मजा श्री गणेशा बल्लाळेशा जयप्रदा महागणपती आद्या ईशा अष्टविनायका काश्यपेया सदानंदा शिवपुत्रा सुखात्मका विघ्नकर्त्या विघ्नहर्त्या मोददा मोक्षदायका विद्यादात्या वक्रतुंडा गजवक्त्रा गुणेश्वरा महोत्कटा श्रीपरेशा उदारा परमेश्वरा सिद्धिबुद्धिप्रिया श्रेष्ठा कवीशा धरणीश्वरा दुर्वा प्रिया शांतिदात्या विदेहा करुणाकरा शरण्या जगदाधारा इंद्रगर्व विमोचका भक्तप्रिया वेदरूपा योगेशा भवभंजका धूम्रवर्णा चतुर्बाहु अमेया जनकस्तुता त्रिगुणेशा शिवसुता विप्रेशा अघनाशना स्वसंवेद्या ज्ञानदात्या रंजका भवभंजका सदाशिवा सदाचारा हेरंबा भूतिदायका गानप्रिया गानमया गुरुशाप विमोचना गणेश गीता उद्गाता विकटा आखुवाहना भक्तावासा मुद्गलेशा देवांतक विमर्दना पाशांकुशधरा श्रीशा प्रचंडा सिंधुरानना अनामया अनाधारा ओंकारा विश्वपावना आधार पीठा गहना चंडा ध्यान परायणा ब्रह्मणस्पति ब्रह्मण्या प्रणतार्ति निवारणा निष्कला निर्मला नित्या व्यास गर्व विमोचका गंभीजाक्षर संयुक्ता कीर्तिदा शोकहारका मेधादात्या त्रिशक्तिशा गुण प्राज्ञा गुणाकरा विघ्नराजा गणक्रोधा शुक्लांबराधरा परा रक्तवस्त्रा रक्तवर्णा स्कंदाग्रज सुमंगला गणेशाची अशी नावे लाभली शोभली बरी नेमाने जपता लाभे भुक्ति मुक्ति ही सत्वरी शाकिनी डाकिनी भूते आधि व्याधि समस्त ही हरती सगळ्या चिंता गणेशा तव दर्शने दुर्वांकुर शमी अर्पी लाया मंदार अर्पिजो सहस्र मोदका यज्ञी अर्पी त्या सिद्धिलाभ हो सीतारामे असे स्तोत्र रचुनी अर्पिले असे वाचिता नितने माने सुख शांति सदावसे।
आता कापूर लावा तामनात कापूर लावा आणि आता आरती करायचे बोलवा सगळ्यांना आरतीला
जरा या आरतीला या
मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान
इदन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकम् महिमानश्च जन्त यत्र पूर्वे साजा सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रथय्य साहिने नमो वयम् वये श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यम् कामेश्वरो वये श्रवणो ददातु कुबेराय वये श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यम् भौज्यम् स्वराज्यम् वैराज्यम् पारमेष्ठम् राज्यम् महाराज्यमाधिपत्यम् समन्तपर्यायेष्याच्छार्वभौमश्च वायुष आन्तारापरार्धातो पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराणिति तदप्येष श्लोको विधेतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्य वसन् गृहे आविष्कृतस्य कामप्रेर्विश्वे देवासत इति।
आता सगळ्यांनी फुलं वाहा देवा। श्रीदेवनायकाय नमः मंत्रपुष्पं समर्पयामि। सगळ्यांची झाली फुलं वाहून? झाली ना। आता गणपतीला प्रदक्षिणा घालायची। जागा जर अपुरी असेल तर आपल्या स्वतःच भोवती उजवीकडून डावीकडे असं गोल फिरा। हा घाला प्रदक्षिणा। या अनिकानी च पापानी जन्मांतर कृतानी च तानि तानि विनश्यन्ती प्रदक्षिण पदे पदे श्री सिद्धिविनायकाय नमः प्रदक्षिणां समर्पयामि। आता गणपतीला एक साष्टांग नमस्कार घाला, तो जर आपल्याला निश्चित घालता येईल। हा घाला साष्टांग नमस्कार। नमस्ते विघ्न संहर्त्रे, नमस्ते ईप्सितप्रद, नमस्ते देवदेवेश, नमस्ते गणनायक, ओम सिद्धिविनायकाय नमः नमस्कारं समर्पयामि। आता गणपती समोर हात जोडून बसा आणि प्रार्थना करा। मी प्रार्थना सांगतो की आपण म्हणायची आहे का तुम्ही ऐका। मी म्हणतो विनायक गणेशान सर्वदेव नमस्कृत, पार्वती प्रिय विघ्नेश मम विघ्नान निवारय, आवाहनम न जानामि न जानामि तवार्चनम्, पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर, मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर, यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे, अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम, तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वर, रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे। अनेन म्हणा।
अनेन
मया,
मया
यथा ज्ञानेन,
यथा ज्ञानेन
कृत
कृत
षोडशोपचार पूजनेन,
षोडशोपचार पूजनेन
तेन
तेन
श्री
श्री
सिद्धिविनायकः,
सिद्धिविनायकः
प्रियता
प्रियता।
पाणी सोडा। म्हणजे आपल्याला जेवढं जमलं तेवढी आपण पूजा केली आहे, त्यात जे चुकलं मकलं असेल तर गणपतीनं आपल्याला क्षमा करावी। आता आपली पूजा कर्मेच्या इथे पूर्ण झालेली आहे, पण आपल्याला जर 21 मोदकाचं वायन द्यायचं असेल तर काय करा। त्या हे बा 21 मोदक आणलेत ना, तळलेले किंवा शिजवलेले तुमचे, त्यातला असं करा एक मोदक देवाच्या हातावर ठेवा।
अच्छा
ठेवला, त्यातले 10 आपल्याला काढून ठेवा प्रसाद म्हणून, आणि उरलेले 10 आहेत ते यथावकाश आपल्या गुरुजींना पोचते करा, म्हणजे त्याला वायन देणं आपलं पूर्ण होईल। ठेवलेत काढून?
हो
मोदक काढून ठेवले। आता पुन्हा 2 आचमन करा। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। पाणी सोडा। ओम गोविंदाय नमः, पुन्हा ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। अशा रीतीने आपली पूजा आता पूर्ण झालेली आहे, असं करा। आपण प्रसाद घ्या, देवाचा प्रसाद आणि तीर्थ सगळ्यांनी घ्यायचं।
वसुंधरे सा तूच
असुरांचा झुले सोहळा
वरद विनायक संकट हारक
वरद विनायक संकट हारक
जीवदये पुलवाया आमादे कल्प करूची छाया आमादे कल्प करूची छाया
तुझा दर्शने जागती या सृष्टीचा दूत सारथी तुझ्या दर्शने दिशा जागती या सृष्टीचा दूत सारथी
तू गिरिजात्मक निशिती गाऊ तुझी समहती
होऊन ये
याच्यानंतर ज्या दिवशी आपल्याला या देवाचं विसर्जन करायचं असेल गणेशाचं त्याचे मंत्र आता सांगून ठेवतो काय करायचं विसर्जनाच्या दिवशी आपण नेहमीप्रमाणे पूजा करायची चंदन अक्षता फुलं हळद कुंकू दुर्वा वाहून आणि उदबत्ती निरांजन राखून पूजा करायची आणि नंतर हातात काही अक्षता घ्यायच्या कुंकू लावलेल्या आणि मी जो मंत्र म्हणतोय तो ऐकायचा आणि मग त्या अक्षता देवावर वाहून देवाची मूर्ती थोडी हलवायची आणि नंतरच तिचं विसर्जन करायचं असतं तर मी आता म्हणून ठेवतो द्या थोड्याशा अक्षता मी मंत्रून ठेवतो पिंजर लावूया मी अक्षरा मंत्रून ठेवतो पुढी करून ठेवू ज्या दिवशी विसर्जन करायचं असेल तेव्हा त्या वापरायच्या या अंतुदेव गणा सर्वे पूजा आदाय पार्थिवी इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च
गणपती बाप्पा।